ओम शांती। आपण आपल्या जीवनामध्ये परमेश्वर प्राप्तीसाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत। भक्ती मार्गामध्ये जप, तप, दान, पुण्य, यज्ञ, होम, हवन अनेक विधींनी त्या परमेश्वर प्राप्तीसाठी यत्न करत आलेलो आहोत, आणि एवढे प्रयत्न करूनही आपल्याला समाधानकारक या ठिकाणी सफलता ही मिळालीच असेल असं नाही। 9 विधा भक्ती करून आपण आपल्या इच्छांना तर पूर्ण करून घेतलेलं आहे, परंतु परमेश्वर प्राप्ती ही मात्र अगदी बोटावर मोजणाऱ्या इतक्याच लोकांना झालेली आहे। भक्ती मार्गामध्ये परमात्म प्राप्तीसाठी अनेक हटयोगही आपण करत आलेलो आहोत। आपण ऐकत आलेलो आहोत की ऋषी मुनींनी अनेक प्रयत्नांनी, अनेक यत्नांनी त्या परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। भक्ती मार्गामध्ये अनेकांना आपल्या इच्छापूर्तीत झालेल्या आहेत, आणि त्या इच्छापूर्तीलाच आज व्यक्ती समजतो आहे की आपण त्या परमेश्वराला अर्थात त्या परमात्म्याला आपण प्राप्त करून घेतलेला आहे। परंतु साधनांची प्राप्ती, भौतिक वस्तूंची प्राप्ती, मानसांची प्राप्ती म्हणजे परमात्म प्राप्ती आहे असं होत नाही। भक्ती मार्गामध्ये आपण त्या परमेश्वराला आठवण केली, मंत्रांच्या द्वारे त्याला खुशही करण्याचा प्रयत्न केला, आणि त्या मंत्रांच्या द्वारे ज्यावेळेला एखादी सिद्धी आपल्याला प्राप्त होती तर आपण असं समजून चालतो की बस परमेश्वर हा माझ्यावर प्रसन्न आहे, किंवा आता मला परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे। परंतु आताच सांगितलं की साधनांची प्राप्ती किंवा एखाद्या वस्तूची प्राप्ती, मानसांची प्राप्ती म्हणजे परमेश्वर प्राप्ती होईल का? याला आपण परमेश्वर प्राप्ती म्हणू शकतो का? कारण परमात्म्याला प्राप्त करणं किंवा परमेश्वराला जाणून घेणं, त्याला जवळून ओळखणं मला तरी वाटतं एवढं सोपं नाही। म्हणून म्हटलं जातं की परमेश्वर हा काही पालापाचोळा नाहीये की जो सहज आपण प्राप्त करून घेणार आहोत। तर त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी एक काही विधी आहे की ज्या विधीच्या द्वारे आपण त्याला जाणून घेणार आहोत किंवा त्या परमेश्वराची आपण प्राप्ती करू शकतो। म्हणूनच गीतेमध्ये परमेश्वराने म्हटलेलं आहे की कोटो में कोई, कोई में कोई ही मुझे पहचान सकते है, सभी मुझे नहीं पहचानते। कारण परमेश्वराला ओळखणारा हा एखादाच आहे। त्याचं कारण परमेश्वराला प्राप्त करणं अवघड नाहीये, परंतु त्याला प्राप्त करून घेण्याची इच्छा मात्र एखाद्यालाच असते। कारण आपण म्हणताना तर म्हणतो की मी भक्ती करत आहे, मी परमेश्वरावर प्रेम करत आहे, आणि त्यामुळं आज आम्ही एवढं पोथी पुराण वगैरे वाचत आहोत किंवा यज्ञ होम हवन करत आहोत, तर त्याच्या प्रेमाखातर आपण आम्ही करत आहोत। पण वास्तविकता मात्र वेगळीच असते। त्यामाग भाव एकच असतो की सगळं केल्यानंतर आम्हाला काहीतरी प्राप्त व्हावं, अर्थात आमचं जीवन सुखी व्हावं, आमच्या जीवनामध्ये भौतिक वस्तूंची रेलचेल असावी, धन संपदा भरपूर असावी, हीच या मागची भावना असते। आणि जवळजवळ 80-85% लोक याच भावनेनी त्या परमेश्वराला अळवत असतात किंवा त्या परमेश्वराला आठवण करत असतात, त्याची भक्ती करत असतात। याच्यावरून एक उदाहरण मला आठवतं की एकदा एक राजा परमेश्वराला प्राप्त करतो। म्हटलं जातं किंवा त्याची अशी ख्याती होती की तो राजा मोठा आध्यात्मिक भावनेचा होता किंवा खूप भक्ती करणारा होता। त्याची परमेश्वरावर अत्यंत श्रद्धा होती। मोठ्या भावनेने तो परमेश्वराला आठवण करत होता, आणि त्या आठवणीमधूनच त्याने एक संकल्प घेतला की मी परमेश्वराला प्राप्त करून घेईल किंवा मी परमेश्वराचं दर्शन जरूर घेईल, आणि त्यासाठी त्याने तप आरंभ केला। आणि त्या तपश्चर्येनंतर त्याला परमेश्वराची प्राप्ती झाली। परमेश्वर स्वतः त्याच्या समोर येऊन उभे राहतात आणि त्याला सांगतात की हे राजन, मी तुझ्या भक्तीने, तुझ्या तपश्चर्येने, तुझे मला प्राप्त करण्यासाठी घेतलेल्या कष्टाने मी तर आनंदी झालेलो आहे, मी प्रसन्न झालेलो आहे. आता तू मला माग की मी तुला काय देऊ, कशासाठी तू माझं दर्शन इच्छित होता, काय कारणामुळं तू माझं दर्शन घेण्याची इच्छा ठेवत होता, तर ते कारण तू मला सांग, तर मी तुझी इच्छा पूर्ण करेल, तुझी मनोकामना पूर्ण करेल, तर तू तुझी इच्छा सांग. त्यावर राजा परमेश्वराला नमस्कार करतात आणि परमेश्वराला म्हणतात की हे परमेश्वरा, मी तुला पाहून तो धन्य झालेलो आहे. माझ्या जीवनामधला आजचा दिवस हा अत्यंत सुंदर असा दिवस आहे. माझ्या जीवनामधला हा भाग्याचा दिवस आहे. माझ्या तपश्चर्येला फळ आलं, ज्याने तुला प्राप्त केलेलं आहे, आता त्याला आणखीन प्राप्त करण्यासाठी काय उरलंय, त्यामुळे मला आता कुठली कामना नाहीये किंवा कुठलीही माझी इच्छा नाहीये, तुझं दर्शन झालं यातच माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. पण तरीही परमेश्वर त्याला पुन्हा गळ घालतो की नाही, मी तुझ्यासाठी इथं आलेलो आहे, मला माहितीये की तुला तुझ्या मनामध्ये माझ्याकडनं काहीही घेण्याची इच्छा नाहीये किंवा तुझं मन तृप्त झालेलं आहे. एक प्रकारे तुझी इच्छा अर्थात की इच्छेपासून तुझं मन दूर गेलेलं आहे, परंतु तरीही माझी इच्छा आहे किंवा मला आनंद वाटेल, तू माग, तुला काय पाहिजे. त्यावर राजा विचार करतो आणि मग परमेश्वराला म्हणतो की परमेश्वरा, मी तुला प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी खूप तप केलंय, खूप तपश्चर्या केलेली आहे, परंतु माझी प्रजाजन अर्थात माझी प्रजा भोळी आहे, ती एवढी तप करणं, कष्ट करणं तिला जमणार नाही, कारण त्यांच्या हातावर पोट आहेत. त्यामुळं आज त्यांना वेळ नाहीये की जे तप करतील किंवा तपश्चर्या करतील आणि तुला प्राप्त करून घेतील. तर म्हणून माझी अशी इच्छा आहे की जे मी प्राप्त केलेलं आहे तर तू सहज त्या प्रजेला सुद्धा किंवा माझ्या राज्यामधील लोकांना तू तुझं वरदर्शन घडवणार, हीच माझी इच्छा आहे. त्यावर परमेश्वर हसतात, त्या हसण्यामध्ये अनेक राज असतात, पण तरी पण राजाची इच्छा म्हणून परमेश्वर त्याला सांगतात की राजन, तू तुझ्या प्रजे तुझ्या राज्यामध्ये जा आणि तुझ्या राज्यामध्ये जाऊन सगळ्या प्रजेला माझ्याकडे इथं घेऊन ये, आणि ज्यावेळेस तू इथं घेऊन येशील त्यावेळेला मी जरूर त्यांना दर्शन देईल. तर राजा असं ऐकून खुश होतो आणि खुश होऊन तो आपल्या राज्यामध्ये जातो. राज्यामध्ये गेल्यानंतर तो त्याच्या सेवकाला सांगतो की दवंडी पेटव राज्यामध्ये जाऊन सगळ्यांना सांग की राजानी तप करून परमेश्वराची प्राप्ती करून घेतलेली आहे आणि त्या परमेश्वराने तुम्हा सगळ्यांना दर्शन देण्याचं मला वचन दिलेलं आहे, तर सगळ्यांनी उद्या तयार राहा आणि माझ्या बरोबर चला आणि त्या परमेश्वराचं दर्शन घ्या, तर तुमचं जीवन सुद्धा सुंदर बनेल, तुमचं जीवन सुद्धा सौभाग्यशाली बनेल, ते भाग्य प्राप्त करून घेण्यासाठी उद्या माझ्या बरोबर चला. अशी दवंडी तो सेवक पूर्ण राज्यामध्ये जाऊन देतो. सगळ्यांना सांगतो की राजा तप करून आलेला आहे, राजा परमेश्वराची प्राप्ती करून आलेला आहे आणि त्या परमेश्वराने राजाला वचन दिलेलं आहे की मी तुझ्या सगळ्या प्रजाजनांना माझं दर्शन जरूर देईल. असं दवंडी तो सेवक पूर्ण राज्यामध्ये देतो आणि ती दवंडी दिल्यानंतर त्या राज्यामधील लोक ऐकतात सुद्धा आणि ऐकल्यानंतर त्या राज्यामधील काही लोक हसायला लागतात, म्हणतात की राजा तप करायला गेला होता, जंगलामध्ये गेला होता, न जाणे राजाच्या डोक्यावर कुठलं भूत चढलं असेल किंवा राजाचं डोकं फिरलं असेल, असं परमेश्वराची प्राप्ती एवढी सहजासहजी होती का? तर म्हणून सगळेजण त्याची निंदा करायला लागतात किंवा हेटाळणी करायला लागतात की राजाचं डोकं फिरलेलं आहे आणि त्यामुळे राजा अशी दिवंडी पेटवत आहे, आपला राजा आता म्हतारा झालेला आहे आणि तो काही कामाचा नाही, असे विचार करून अनेक जण घरी राहतात. त्यातील जवळजवळ 75% प्रजा जी आहे विचार करती, बघू तरी राजा आपल्याला कुठं नेतोय ते. म्हणून दुसऱ्या दिवशी तेवढी प्रजा राजाच्या मागे निघती. राजा पुढे चालतो आणि त्याची प्रजा त्याच्या पाठीमागून चाललेली असते. पुढे जाता जाता परमेश्वर लीला करतो आणि पुढे गेल्यानंतर एक पैशाच्या मोहरांचा डोंगरच्या डोंगर तिथे पडलेला असतो. जाता जाता प्रजा पाहते की एवढे पैसे त्या ठिकाणी पडलेले असतात, तर त्या जी प्रजा राजाच्या पाठीमागे निघालेली असते त्यापैकी काही लोक ते धन गोळा करण्यामध्ये मग्न होऊन जातात आणि विचार करतात त्या परमेश्वराकडे जाऊन आपल्याला काय प्राप्त होणार आहे, अखेर मागून मागून तर आपण धनच तर मागणार आहोत, आणि म्हणून ते तिथंच धन गोळा करायला लागतात. काही जण पुन्हा राजाच्या पाठीमागे जायला लागतात. तिथं पुढे गेल्यानंतर पुढे एक चांदीचा डोंगर लागतो. तिथं चांदीच्या नाण्यांनी चांदीच्या दागिन्यांनी तो डोंगर भरलेला असतो आणि त्या ठिकाणी अनेक लोक पुन्हा त्या चांदी गोळा करण्यामध्ये बिझी होतात आणि विचार करतात की राजा बरोबर जाऊन आता आपण काय प्राप्त करणार आहोत, शेवटी जाऊन जाऊन आपण धनस्त मागणार आहोत. मग पुन्हा त्या ठिकाणी ते धन गोळा करायला लागतात. त्याही पुढे जातात. पुढे गेल्यानंतर थोडेफार लोक जे राजाच्या पाठीमागे गेलेले असतात तो पुढे सोन्याचा डोंगर लागतो आणि सोन्याची खाण पाहून जेवढे लोक राजाच्या पाठीमागे उरलेले असतात त्यामध्ये सगळे लोक ते सोनं गोळा करायला लागतात आणि म्हणतात की इथंच तर परमेश्वर आहे, परमेश्वराने इथंच आपल्याला सगळं काही दिलेलं आहे, त्याच्यामुळे आता आणखीन राजाच्या पाठीमागे पुढे जाण्यामध्ये काय अर्थ आहे. म्हणून त्या ठिकाणी ते सोनं गोळा करायला लागतात आणि त्याच्याही पुढं मग एकटा राजा पुन्हा परमेश्वरापर्यंत समोर जाऊन पोहोचतो. परमेश्वराच्या जवळ पोहोचल्यानंतर मग राजा म्हणतो की हे परमेश्वरा, बघ मी संपूर्ण प्रजा तुझ्यासाठी आणलेली आहे किंवा तुला भेटण्यासाठी मी आणलेली आहे, आता तू त्यांना दर्शन दे आणि त्यांच्या मन इच्छित फळ तू त्यांना दे. मग त्यावेळेला परमेश्वर हसतात आणि राजाला म्हणतात की राजा तू वळून बघ तुझ्या पाठीमागे कोण आलेला आहे. मग राजा वळून पाहतो तर त्याच्या पाठीमागे एकही व्यक्ती नसतो आणि एकही व्यक्ती परमेश्वराच्या दर्शनासाठी आलेली नसते. आणि मग राजाला खेद होतो किंवा आश्चर्य वाटतं की एवढी सगळी प्रजा गेली कुठं. त्यावर परमेश्वर त्याला सांगतो की मधी जी माया आली किंवा माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी जी इच्छा शक्ती होती ती तुझ्या प्रजाजनांमध्ये नव्हती आणि त्यामुळं मधी जे मी डोंगर रचले होते किंवा मधी जी मी मायेचं रूप रचलेलं होतं आणि त्या मायेच्या रूपामध्ये ते अडकून गेले, त्याच ठिकाणी ते मग्न झाले. कारण त्या लोकांना मी नकोय तर त्यांना पाहिजे धन सत्ता मान आणि ते मी त्यांना दिलं. जे त्यांना पाहिजे होतं ते त्यांना मी दिलेलं आहे. त्यांना माझी प्राप्ती नको होती त्यामुळे ते माझ्यापर्यंत पोहोचले नाही. एकच तू असा आहेस की तुला माझी प्राप्ती हवी होती, मी तुला पाहिजे होतो आणि त्याचमुळं तू माझ्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. तर पहा, तात्पर्य हेच आहे की संसारामध्ये अनेक मनुष्य परमेश्वराला आळवतात जरूर, परंतु ते परमेश्वराला आळवत नाहीत तर आपल्या सुख साधनांना आळवत असतात, आपल्या सुख भोगांना आळवत असतात. भौतिक वस्तू मान शान या गोष्टींना ते प्राप्त करण्याची इच्छा करत असतात, त्यामुळे परमेश्वराची प्राप्ती त्या लोकांना होऊ शकत नाही. परंतु या ठिकाणी आपल्या एक लक्षात येईल की धन संपदा हे अल्प काळाची आहे, अनेक जन्मासाठी नाही. तर आपलं मन तहानलेलं आहे ते परमेश्वराच्या प्राप्तीसाठी. कारण धन संपदा मिळून सुद्धा किंवा अनेक मान मर्तबा मिळून सुद्धा मनुष्य आयुष्याच्या शेवटी अनुभव करतो की आपण काहीच प्राप्त केलेलं नाहीये किंवा आपल्याला कशाचीही प्राप्ती झाली नाहीये, आपले दोन्ही हात रिकामे आहेत. आणि त्यावेळेला तो जीवनामध्ये पश्चाताप करतो आणि मग त्याला वाटतं की आपण जर जीवनामध्ये परमेश्वराच्या प्राप्तीसाठी मेहनत केली असती तर कदाचित आपल्याला लास्ट समयाला तोच आधार बनलेला असता. तर म्हणून पहा की या ठिकाणी परमेश्वराचे प्राप्ती करणं हेच आपल्या जीवनाचं इप्सित असायला हवं. किंवा खऱ्या सुखाची प्राप्ती म्हणजे परमेश्वर प्राप्ती आहे. खऱ्या जीवनाला अमर करण्याची प्राप्ती म्हणजेच परमेश्वर प्राप्ती आहे. तर त्यासाठी आपण मग काय करायला हवं. गीतेमध्ये आधीच मी तुम्हाला सांगितलं की गीतेमध्ये परमात्म्याने सांगितले की भक्तीमुळं अनेक मनुष्य सुख प्राप्त करतील, अनेक मनुष्य आपल्या इच्छा प्राप्त करतील, परंतु माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा एखादाच व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीला एकच मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे ज्ञान मार्ग आहे. त्या ज्ञान मार्गाच्या आधारे जो चालेल तोच माझ्यापर्यंत येऊन पोहोचू शकतो, तोच मला प्राप्त करू शकतो. आणि ज्याची इच्छा शक्ती आहे की मला परमेश्वरच पाहिजे, अन्यथा आणखीन दुसरी कुठलीही गोष्ट मला जीवनामध्ये नाही पाहिजे. तुम्ही पहा, काही मुलं अशी असतात छोटी की त्यांना ते ज्यावेळेला रडतात त्यावेळेला त्यांची आई त्यांना नादी लावण्यासाठी खेळणी त्यांच्या समोर टाकते, त्यांच्या समोर खाऊ टाकते, ताकि हे मुलं नादी लागतील आणि मला विसरतील आणि मग मी माझं काम करू शकते. तर काही मुलं बुद्धू असतात आईने टाकलेल्या खेळणी पुढं ते त्या खेळणीशी नादी पण लागतात, खेळायला लागतात आणि आईला विसरतातही. काही मुलांच्या पुढं खाऊ टाकल्यानंतर सुद्धा ते मुलं आईला विसरतात. पण काही मुलं इतके चतुर असतात की त्यांना माहितीये की आपल्याला या गोष्टींमुळं आई नादी लावत आहे आणि ह्यामध्ये आपलं समाधान होणार नाही. तर कितीही त्यांच्या पुढे खेळणी टाकली किंवा कितीही आईने त्यांना खाऊ दिला तरी सुद्धा ते मुलं तरीही रडत असतात आणि म्हणतात की नाही, मला तूच पाहिजे, तुझ्याशिवाय मला अन्यथा कुठलीही गोष्ट नको आहे. आणि त्याच वेळेला मग ती आई त्यांना आपल्या जवळ घेते. तर त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा एवढी इच्छाशक्ती हवी की परमेश्वराच्या जवळ आपण जिद्द करायला हवी की फक्त तुझीच मला प्राप्ती पाहिजे, अन्यथा दुसऱ्या कुठलीही गोष्टीची मला प्राप्ती नको. तर आता अशाच मुलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी परमेश्वर या धरतीवर अवतरित झालेले आहेत आणि त्या परमेश्वराने आपल्याला सहज विधी शिकवलेली आहे की तुम्ही माझ्यापर्यंत कसं पोहोचू शकता, मला तुम्ही कसं प्राप्त करू शकता. जी विधी परमेश्वराने गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये शिकवलेली आहे आणि त्याच विधीला म्हटलेला आहे सहज राजयोग. या सहज राजयोगाच्या आधारे आपण परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो किंवा परमेश्वराशी संबंध जोडू शकतो. ती विधी परमेश्वराने शिकवलेली आहे कारण कुठलीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी विधीची आवश्यकता आहे. विधीशिवाय कुठलीही गोष्ट सिद्ध होऊ शकत नाही किंवा त्याची सिद्धी आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून आतापर्यंत आपण जरी परमेश्वराला आळवलं तरी ती विधी आपल्याला माहिती नव्हती की कुठल्या विधीने आपण परमेश्वराकडनं शक्ती घेऊ शकतो, कुठल्या विधीने आपण त्याची प्राप्ती मिळवू शकतो, त्याच्या समान आपण बनू शकतो. कारण परमेश्वराच्या समान बनणं हीच परमात्मा प्राप्ती आहे, हीच परमेश्वराला प्राप्त करण्याचं प्रूफ आहे किंवा सबूत आहे. तुम्ही पहा की विवेकानंदांची आत्मा परमेश्वरामध्ये लीन झाली असं आपण ऐकत आलेलो आहोत. म्हणतात ज्योती ज्योतीमध्ये सामावली गेली, परंतु ज्योती ज्योतीमध्ये सामावणं म्हणजेच आत्म्याचं अस्तित्व मिटणं आहे, म्हणजेच आत्म्याचं अस्तित्व मिटणं म्हणजे आत्मा नाश होणं आहे. परंतु गीतेमध्ये सांगितलेलं आहे किंवा आपल्या हिंदू संस्कृतीनुसार सांगितलेलं आहे की आत्म्याचा कधीही विनाश होत नाही, आत्मा अजर अमर आणि अविनाशी आहे. मग अशी आत्मा जर परमात्म्यामध्ये लीन झाली किंवा कोणी म्हणतं की सागरामध्ये जसा एक बुडबुडा उठतो आणि तो बुडबुडा पुन्हा फुटल्यानंतर तो पाणी होऊन त्या सागरामध्ये मिळून जातो, तशीच आत्मा आणि परमात्म्याचं अस्तित्व आहे. परंतु नाही, परमात्म्यामध्ये सामावणं किंवा ज्योती ज्योतमध्ये सामावणं याचा अर्थ असा होतो की ज्योती ज्योतमध्ये म्हणजे परमात्म्याच्या समान बनणं, जसा परमात्मा आहे तशीच आपली आत्मा बनणं, जशी परमात्म्याची गुण आहेत, जशी परमात्म्याच्या शक्ती आहेत, त्याच समान आपणही त्या शक्तींना धारण करून परमात्म्या समान गुणवान बनणं, याला म्हटलं जातं परमात्म्या समान किंवा त्याच्यामध्ये सामावणं. ना की आत्मा त्यामध्ये लीन होऊन जाते, हे तर आत्म्याचा विनाश आहे आणि आत्म्याचा विनाश तर कधी होऊ शकत नाही. मग असं परमात्म्याच्या समान बनण्यासाठी परमेश्वराने आपल्याला गीतात ज्ञान दिलेलं आहे की तुम्ही असे कर्म करा तर माझ्यासारखे तुम्ही न्यारे आणि प्यारे बनताल. कर्म तर तुम्हाला करायचीच आहे, जसं मी कर्म करतही आहे आणि कर्मांपासून मी अलिप्तही आहे, तसंच तुम्हालाही कर्मही करायचे आहेत आणि कर्मांपासून अलिप्तही बनायचे आहे. जसं अर्जुनाला भगवानाने युद्ध करताना सांगितलं होतं की हे अर्जुन तू युद्ध कर आणि तरी सुद्धा युद्ध करत असताना तू तुझी मन आणि बुद्धी तू माझ्यामध्ये लाव, तू मला आठवण कर आणि एकीकडे युद्ध कर. तसंच परमेश्वरही आपल्याला सांगत आहे की तुम्ही कर्म करा आणि कर्म करताना तुमची मन बुद्धी जी आहे ती माझ्यामध्ये लावा आणि मन बुद्धी माझ्यामध्ये लावून कर्म करून त्या कर्मातली आसक्ती तुम्ही काढून टाका, त्यामधला मोह तुम्ही काढून टाका, जीवनामधल्या इच्छांना तुम्ही मारून टाका किंवा इच्छा मारणं म्हणजे स्वतःच्या इच्छांना परिवर्तन करा, हे परमेश्वराने आपल्याला गीतेमध्ये सांगितलेलं होतं. आणि त्याच वेळेला तुम्ही माझ्या समान बनताल. आणि तरी सुद्धा एवढं ज्ञान दिल्यानंतर पण ज्यावेळेला अर्जुन म्हणतो की तू जे काही मला सांगत आहेस ते मला सगळं काही पटतंय, सगळं पटत आहे, परंतु तरीही माझ्यामध्ये एवढी शक्ती नाहीये की या सगळ्या गोष्टींना मी धारण करू. कारण काही वेळेला आपणही म्हणतो की सगळं काही कळतंय परंतु वळत मात्र नाहीये. तर तीच वळवण्याची ताकद या राजयोगामध्ये परमेश्वराने 18व्या अध्यायामध्ये शिकवलेली आहे. जसं पाची पकवान आपण खातो, परंतु ते पाची पकवान खाल्ल्यानंतर सुद्धा पचवण्याची ताकद सुद्धा मनुष्यामध्ये पाहिजे. त्याच पद्धतीने एवढं सगळं ज्ञान परमेश्वराने दिलेलं आहे, परंतु त्या ज्ञानाला पचवण्याची ताकद म्हणजेच हा राजयोग आहे. या राजयोगाच्या आधारे आपण ज्ञान अर्थात परमेश्वराने जे काही शिकवलेलं आहे, श्रीमत जी दिलेली आहे, कारण गीतेचं नावच आहे श्रीमत भगवत गीता, म्हणजे जी परमेश्वराने श्रेष्ठ ते श्रेष्ठ मत दिलेले आहे, तर त्या मताला ज्यावेळेला आपण धारण करू त्यावेळेला त्या परमेश्वराच्या आपण समान बनू, आणि त्याच वेळेला त्या समानतेमध्येच आपल्याला परमेश्वराच्या जवळ पोहोचण्याची अनुभूती होऊ शकते, त्या परमेश्वराला प्राप्त करण्याची अनुभूती होऊ शकते. कारण भगवानाला प्राप्त करण्यासाठी त्याच्या समान बनणं अत्यंत आवश्यक आहे. जसं तुम्ही पहा की दोन मित्र आहेत, तर दोन व्यक्तींची मैत्री त्याच वेळेला होऊ शकेल ज्या वेळेला त्या मित्रांचे गुण समान असतील, त्या मित्रांचे संस्कार समान असतील, आणि ज्या वेळेला त्या मित्रांचे संस्कार समान असतील त्याच वेळेला त्यांची मैत्री होऊ शकते, अन्यथा नाही. एक व्यक्ती खूप क्रोधी आहे आणि दुसरा अत्यंत शांत आहे, किंवा एका व्यक्तीची आवड वेगळी आहे आणि दुसऱ्या व्यक्तीची आवड वेगळी आहे, त्याचे संस्कार वेगळे आहेत आणि दुसऱ्याचे संस्कार वेगळे आहेत, तर अशांची मैत्री कधी होऊ शकत नाही. त्याच पद्धतीने परमेश्वराला प्राप्त करायचंय, म्हणजे परमेश्वराशी मैत्रीचं नातं जर जोडायचं आहे तर परमेश्वराच्या समान बनणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे जसे परमेश्वराचे गुण आहेत त्याच पद्धतीने त्या गुणांना आपण ज्या वेळेला धारण करू, त्याच्या समान आपण बनू, त्याच्या सारखे कर्म आपण करू, त्याच्या श्रीमतावर आपण चालू, त्याच वेळेला परमेश्वराची मैत्री किंवा त्याच्या जवळ आपण पोहोचण्याचा अनुभव करू शकतो, आणि हीच परमेश्वर प्राप्ती आहे. दुसरी गोष्ट, परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी या दोन नेत्रांची आवश्यकता नाहीये, किंवा दोन नेत्रांनी आपण परमेश्वराला पाहू शकत नाही, कारण परमेश्वर ही दोन नेत्रांनी पाहण्याची वस्तू नाहीये, तर परमेश्वराला अनुभव केला जातो.